जीवन मूल्य ह्या कार्यक्रमामध्ये मी माधवी आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे. जीवन मूल्य कार्यक्रमाने आपल्याला अनेक गोष्टींची माहिती अगदी सहज सोप्या भाषेमध्ये अनेक जे वक्ते आलेले आहेत त्यांच्याकडून दिलेली आहे. असंच एक विशेष सूत्र जे आपलं चालू आहे भावनांवर, ह्याबद्दल आपल्याला अनेक गोष्टींची माहिती डॉक्टर सचिन हे देत आलेले आहेत. आजही भावना आणि त्याचे विविध प्रकार जे आहेत ह्याच्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे ह्या विषयावर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. डॉक्टर सचिन, सर्वप्रथम आपले स्वागत आहे.
ओम शांती.
ओम शांती. आपण भावनांबद्दल जेव्हा सर्वसाधारणतः सांगितलं की भावना ज्या आहेत सकारात्मक नकारात्मक भावनांबद्दल विविध गोष्टी तुम्ही सांगितल्या, परंतु आजचं युग जे आहे ते कुठेतरी बुद्धीने चालतं असं तुम्हाला वाटत नाही का? आणि बुद्धीचं स्थान मनुष्याच्या जीवनामध्ये काहीच नाही आणि फक्तच भावना आहेत असं तुमचं म्हणणं आहे का?
छान प्रश्न तुम्ही विचारलात. माझ्या जीवनातला मी अनुभव सांगतो की माझा स्वतःला जास्त भावना व्यक्त करणे किंवा दाखवणं हे आवडायचं नाही. असं नाही की भावना नाही आहेत, पण असं मला नेहमी वाटायचं की जी व्यक्ती भावनाशील असते, प्रधान असते, ते कमजोर असतात कुठेतरी, असं माझी मान्यता होती. पण हळूहळू जसं आयुष्यामध्ये पुढे येत गेलो, अनुभव वाढत गेला, पेशंट्स पाहिले, तर कळलं की भावना महत्वाच्या आहेत, ज्या आपल्याला जसं आपण पुन्हा बघतो यांत्रिक मानवापासून वेगळं करतात, ते आपल्यामध्ये भावना आहे. आणि भावना निसर्गाने मनुष्याला दिलेली एक फार मोठी देणगी आहे. पण जसं तुम्ही आता म्हणालात की फक्त भावना असतील आणि त्या भावनेला विवेकाची जोड नसेल तर त्या भावना नुकसान करू शकतात. आपण भरपूर वेळा बघतो जेव्हा टीव्हीवर दूरदर्शनवर एखादी सिरियल किंवा एखादा चित्रपट चालू असेल, तर मी भरपूर लोकांना बघितलंय की त्या चित्रपटामध्ये ज्या काही भावनांना हात घातलेला असतो दिग्दर्शकाने, त्या भावनेबरोबर लोक वाहून जातात आणि रडतात. भरपूर लोकांना मी बघितलंय. तो चित्रपट आहे, पण त्या चित्रपटाला पण आपण साक्षी होऊन बघू शकत नाही, त्याच्यामध्ये ते वाहून जातात आणि भरपूर दिवस त्यांची ती अवस्था असते. आणखीन मी सांगेन एक उदाहरण. तुम्हाला माहिती असेल की भारतामध्ये भारत हा क्रिकेटची पंढरी आहे. आता क्रिकेट हा खेळ आहे आणि खेळाला खेळ समजून आपण पाहिलं पाहिजे, पण जे भावनावाले लोक असतात, भारत आणि पाकिस्तानची मॅच आहे, फायनल मॅच आहे, शेवटची ओव्हर आहे, 6 बॉल आहेत आणि 6 रन पाहिजे असतील किंवा 1 किंवा 2 बॉल आहेत आणि 2 किंवा 1 रन पाहिजे असेल, त्यावेळेला आम्ही बघतो की दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये बातमी असते की 2 लोकांना भारतमध्ये आणि 2 लोकांना पाकिस्तानमध्ये हार्ट अटॅक आलेला आहे. त्या भावनांवर नियंत्रण ठेवणं कठीण जातं. त्यामुळे भावना खूप चांगल्या आहेत, इट शुड बी देअर सकारात्मक भावना, पण जर तुम्ही त्या भावनांवर नियंत्रण नाही ठेवलं तर त्या भावना तुम्हाला नुकसान देऊ शकतात, दुसऱ्यांना पण नुकसान देऊ शकतात. तर इथे बुद्धीचा फार मोठा रोल आहे आणि आयडियली भावना आणि विवेक यांचं संतुलन असणं फार आवश्यक आहे. ह्याला सायन्सने सांगितलंय की आपल्या मेंदूमध्ये 2 मेंदू असतात, एक लेफ्ट ब्रेन आणि एक राईट ब्रेन, किंवा एक डावा मेंदू आणि उजवा मेंदू, ज्याला आम्ही लेफ्ट हेमिस्फिअर आणि राईट हेमिस्फिअर म्हणतो. तो जो डावा मेंदू असतो त्याला आम्ही तर्कवाला मेंदू म्हणतो, तर्क किंवा रॅशनल बुद्धिप्रधान मेंदू. आणि उजवा मेंदू जो आहे जो भावना प्रधान मेंदू आहे, किंवा ज्याच्यामध्ये कल्पकता, चित्र, गाणी, आर्टिस्टिक असा जो मेंदू आहे. आता तुम्ही म्हणाल की कोणता मेंदू महत्वाचा आहे, तर उजवा मेंदू जर भावना आहे तर डावा मेंदू हा बुद्धी आहे, तर्क आहे. तर कोणता मेंदू आवश्यक आहे, तर दोन्ही मेंदूंची आवश्यकता आहे. जिथे भावना आहे तिथे भावना वापरली पाहिजे आणि जिथे तर्क आहे तिथे तर्कांनी चाललं पाहिजे. दोघांनी हातात हात घालून पुढे जायचं आहे आणि जेव्हा आपण या दोघांमध्ये संतुलन साधनं शिकतो तेव्हा खरं आयुष्याची मजा आपण घ्यायला लागतो. आणि तुम्हाला वाटेल ही गोष्ट आम्ही मॅनेजमेंटवाल्यांना देखील सांगतो, जेव्हा पण तुम्हाला मॅनेजमेंटमध्ये जायचं असेल, तर मॅनेजमेंट असेल तुमच्याकडे, यू आर ऍडमिनिस्ट्रेटर किंवा तुमच्या, तर तुम्हाला लेफ्ट ब्रेन वापरला पाहिजे. आणि जेव्हा तुम्हाला लोकांना मोटिवेट करायचं असेल, प्रेरणा द्यायची असेल, तुम्ही राईट ब्रेन वापर करा. त्यामुळे भावनेचा वापर कुठे करायचा आणि तर्काचा वापर कुठे करायचा, ही परखण्याची शक्ती तुमच्यामध्ये असली पाहिजे. आणि ही परखण्याची शक्ती एक अनुभवाने येते. आणि आमचा असा अनुभव आहे की जे योग मेडिटेशनचा अभ्यास करतात किंवा निरंतर ध्यान करतात त्यांच्यामध्ये ही सहज नॅचरली येते. आणि या दोन्ही गोष्टींचा ते बरोबर वापर करतात अँड दे आर फ्लक्च्युएटिंग राईट ब्रेन आणि लेफ्ट ब्रेन. आणि आणखीन तुम्हाला सांगायचं झालं की आपल्या शरीरामध्ये या दोन नाड्या आहेत ज्याला योगशास्त्रामध्ये सूर्य आणि चंद्र नाडी सांगितलेल्या आहेत. असं म्हणतात की उजव्या नाकपुडीने सूर्य नाडी आणि डाव्या नाकपुडीने चंद्र नाडीचा प्रवाह चालू असतो. तर हे प्रवाह दर काही तासाने बदलत असतं. तर आपल्यामध्ये हे परिवर्तन चालू असतं आणि हे परिवर्तन सूर्याबरोबर चालू असतं, बाहेरच्या वातावरणाबरोबर चालू असतं. तर आपण जर निरंतर ह्याचा योग्य रीतीने वापर केला तर आपलं आयुष्य सुखी समाधानी आणि संतुलित होऊ शकतं. तर डेफिनेटली बुद्धीचा रोल आहे, बुद्धी फार महत्वाची आहे. भावनांवर नियंत्रण करण्यासाठी बुद्धी आपल्याला वेळोवेळी उपयोगी पडते.
सर, तुम्ही सांगितलं की बुद्धी जो आहे, विवेक जो आहे, त्याचाही आपल्याला उपयोग केला पाहिजे. तर त्याचबरोबर आपल्याला योग्य ठिकाणी इवन भावना सुद्धा आपल्या त्याचप्रमाणे असणं खूप गरजेचं आहे. तर हे एक फार कसरतीची गोष्ट आहे आणि करणं कदाचित जितक्या सोप्या पद्धतीने तुम्ही आम्हाला समजावून सांगितलेलं आहे तितकं सोपं ते वाटत नाही. जर मी आता एक दोन क्षणासाठी विचार केला जेव्हा तुम्ही सांगत होता, तर फार कठीण आहे. कारण कोणत्या नेमकं उलटं होत असतं बरेचदा, की जिथे आपल्याला बुद्धीचा उपयोग करायचा आहे, विवेक वापरायचा आहे, तिथे भावना अगदी फार ओतप्रोत होत असतात. आणि जिथे भावना असायला हवे तिथे तर फारच अगदी आम्ही खंबीर होऊन अगदी बुद्धीने काम करतो, नाही नाही हे झालं नाही पाहिजे. तर अशी परिस्थिती खूप वेळा माझ्याच का अनेक लोकांच्या जीवनामध्ये येत असेल. तर अशा वेळेला तुम्ही अनेक वेळा जो उल्लेख केलेला होता राजयोगाचा, ध्यान अवस्थेचा, आत्ता सुद्धा तुम्ही म्हटला की योगी जो आहे, जो ह्याची प्रॅक्टिस करतो, ज्याला ह्याचं निरंतर ह्याची साधना करत असतो, ह्या व्यक्तीला हे करणं सोपं आहे. तर आम्हाला तुम्ही ह्याचं एक साधन थोडंसं एक अनुभव करून देऊ शकाल का की कसं? कारण डॉक्टर साहेब, खूप वेळेला खूप लोकांना छोट्या छोट्या गोष्टींमुळे नैराश्य येतं. छोट्या छोट्या गोष्टींवर आम्ही क्रोधी होऊन जातो. ज्या काही नकारात्मक भावना आहेत त्या आमच्यामध्ये अगदी भरपूर आहेत. आणि तुम्ही म्हटलेला एक शब्द मला चांगला आठवतो की ह्या नकारात्मक भावनांना काढायचं नाही, परंतु सकारात्मक जे भावना आहेत त्यांना आपल्याला जागृत करायचं. तर ह्या भावनांना जागृत करण्याची जी विधी आहे राजयोगामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही करता, तर कोणत्या पद्धतीचं चिंतन आम्ही करावं जेणेकरून ही जागृती राहील, किंवा आम्ही आधी जागृत करू शकू आणि मग नंतर त्यांना स्थिर ठेवू शकू, ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती आम्हाला द्या.
फार छान प्रश्न तुम्ही विचारलात. भरपूर लोकांना जेव्हा आम्ही हे सांगतो तर त्यांना पटतं ते आणि आम्हाला म्हणतात की नाही तुम्ही म्हणता ते आम्हाला कळतं, पण काय करायचं आम्ही ते आम्हाला कळत नाही आणि कसं करायचं, त्यालाच आम्ही म्हणतो विधी. तर आपण याचा आता अभ्यास करूया. याच्या अगोदर मी या विधीचा सायन्स तुम्हाला सांगेन की भारतामध्ये एक म्हण आहे की जैसी स्मृती वैसी स्थिती. तर आपली स्मृती जशी असेल तशी आपली अवस्था किंवा स्थिती असेल. आणि स्मृती बनते विचाराने. जे विचार आपण पुन्हा पुन्हा मनामध्ये आणतो ते विचार जर बुद्धीने स्वीकार केले तर त्या अवस्थेमध्ये आपण स्थित व्हायला लागतो. तर दोन शब्द आहेत, एक आहे अभ्यास आणि एक आहे अवस्था. अभ्यास आणि अवस्था बनते. जर आता मी जो अभ्यास सांगणार आहे तो तुम्ही निरंतर केला टीव्हीच्या माध्यमाने, आधी आता पण तुम्ही जर ऐकत असाल एकाग्रताने तर स्वतःला तुम्ही रिलॅक्स करून बसा आणि हे विचार तुम्ही पुन्हा पुन्हा मनामध्ये आणले तर आपल्या जीवनामधील भरपूर समस्या ज्या भावनेच्या असंतुलनामुळे, म्हणजे भावना आणि विवेक यांच्या असंतुलनामुळे येतात, ते समस्या आपण कमीत करू शकू आणि जीवनामध्ये सुखी होऊ शकू. तर चला आपण याचा अभ्यास करूया. सर्वांनी सरळ बसायचं आहे. सरळ म्हणजे आपला मान आणि पाठीचा कणा एका लाईन मध्ये ठेवायचा आहे आणि स्वतःला एकदम हलकं सोडायचं आहे. जेवढं तुम्ही स्वतःला हलकं सोडाल तेवढा तुम्हाला जास्त चांगला अनुभव होईल. शास्त्रामध्ये याला सुखधाम म्हटलेलं आहे, सुखासन म्हटलेलं आहे. सुख स्वरूप अवस्थेमध्ये जायचं आहे. सरळ बसायचं आहे आणि अनुभव करायचा आहे की डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत माझं संपूर्ण शरीर एकदम शांत होत चाललेलं आहे, रिलॅक्स होत चाललेलं आहे. दोन्ही हात दोन्ही पाय छाती पोट पाठीच्या मांसपेशी मानेच्या मांसपेशी चेहरा आणि डोक्यावरील मांसपेशी एकदम शांत आणि शिथिल होत चाललेलं आहे. खूप हलकं वाटतंय, एकदम कापसासारखं हलकं वाटतंय. एक ते पाच मी उलट्या अंकाने मोजणार आहे. जसा पाच पासून एका पर्यंत येईन मला आणखीन हलकं होत चालणार आहे, आणखीन हलका होत जाणार आहे मी. पाच आणखीन हलका होत चाललाय. चार खूप बरं वाटतंय. तीन आणखीन रिलॅक्स होत चाललेलं आहे, खूप बरं वाटतंय. दोन आणि एक मी बिलकुल शांत चाललेलं आहे. आपलं ध्यान दोन डोळ्यांच्या मध्ये न्यायचं आहे आणि अनुभव करायचा आहे की दोन डोळ्यांच्या मध्ये एक सुंदर चमकता हुआ सितारा दिव्य प्रकाश स्वतःला अनुभव करायचा आहे की एक शरीर आहे, हे शरीर एक मंदिर आहे आणि ह्याच्यामध्ये एक सुंदर प्रकाश दोन डोळ्यांच्या मध्ये निवास करत आहे. या शरीर रूपी मंदिरामध्ये मी एक देवता आहे. बिलकुल शांत स्वरूप आहे. माझ्यापासून दिव्य प्रकाश या संपूर्ण शरीरामध्ये पसरत आहे. ही शांतता अनुभव करा की परमपिता परमात्मा ज्याला आपण गॉड अल्लाह ईश्वर म्हणतो तो एक नूर आहे, तो एक दिव्य प्रकाश आहे आणि त्याच्याकडून शक्तिशाली प्रकंपन माझ्याकडे येत आहेत. अनुभव करा आकाशातून सातही रंगांचा प्रकाश इंद्रधनुषी प्रकाश आकाशातून माझ्याकडे येत आहे आणि माझ्या संपूर्ण शरीरामध्ये पसरत आहे. जसा हा दिव्य प्रकाश माझ्या शरीरामध्ये पसरत आहे तसं माझ्या शरीरातील तणाव आणि थकावट दूर होत चाललेली आहे. माझ्या शरीरातील अवरोध दूर होत चाललेले आहेत. मी बिलकुल शांत आणि शिथिल होत चाललेलो. खूप बरं वाटतंय, खूप बरं वाटतंय. मी अनुभव करत आहे की शांती माझा स्वधर्म आहे. शांतीचे सागर परमपिता परमात्म्याचे मी संतान शांत स्वरूप आहे. दिवसभरामध्ये माझ्या समोर अनेक अशा परिस्थिती येतात जेव्हा माझी शांतीची अवस्था जाऊ शकते, पण मी आता अनुभव करत आहे की याचा मी जर अभ्यास केला तर दिवसभरामध्ये कितीही बिकट परिस्थिती आली, कितीही टेन्शनची परिस्थिती आली तरी मी शांत राहून योग्य निर्णय घेऊ शकतो. अशी परिस्थिती आली की जेणेकरून मला राग किंवा क्रोध माझ्यामध्ये जन्म झाला ते मी तुरंत त्वरित स्वतःला आठवण करून देईन की मी शांत स्वरूप आहे. नैराश्याची भावना आली की ती तुरंत मी स्वतःला आठवण करून देईन की मी फार व्हॅल्युएबल आहे, महत्वपूर्ण आहे आणि खूप चांगली आत्मा आहे कारण मी परमात्म्याची संतान आहे. मला जर भीती वाटत असेल तर मी निरंतर असा विचार करेन की सर्व शक्तिवान परमात्मा माझ्या बरोबर आहे आणि जिथे सर्व शक्तिवान परमात्मा आहे तिथे भीती राहू शकत नाही. माझा विजय निश्चित आहे. मी निरंतर वर्तमान अवस्थेमध्ये स्थित आहे, कारण भविष्य स्वप्न झालेलं आहे. भूतकाळाचा अजून जन्म व्हायचा आहे, फक्त वर्तमान माझ्या हातामध्ये आहे आणि सर्व शक्ती या वर्तमानामध्ये आहे आणि मी या शक्तीचा आनंद घेत आहे. या वर्तमानामध्ये राहून जर मी प्लॅनिंग केली, आपली दिनचर्या बनवली, तर माझं भविष्य देखील चांगलं होणार आहे. आणि थोड्या वेळाने हाच वर्तमान भूतकाळामध्ये जाणार आहे. मी वर्तमान मध्ये स्थित आहे, बिलकुल शांत आणि शक्ती स्वरूप आहे. माझ्यातील चिंता हळूहळू कमी होत चाललेली आहे, माझ्यातील भीती हळूहळू कमी होत चाललेली आहे. मी शांत होत चाललेलो आहे, प्रसन्न वाटतंय मला. शांती आणि प्रसन्नता माझा स्वधर्म आहे. या अवस्थेमध्ये कोणत्याही परिस्थितीला मी सामोरे जाऊ शकते. खूप बरं वाटतंय मला. मी खूप शांत आणि शक्तिशाली अनुभव करत आहे. माझा आत्मविश्वास वाढत आहे. भूतकाळामधील ज्या काही घटना माझ्या आयुष्यामध्ये घडल्या, ज्याच्यामुळे मला दुःखाचा अनुभव झाला, ज्या व्यक्तींपासून मला त्रास झाला, त्या सर्वांना मी क्षमा करत आहे, क्षमा करत आहे, क्षमा करत आहे. माझ्याकडूनही काही चुका झाल्या आहेत, त्या चुकांबद्दल मी या सर्व लोकांकडून माफी मागत आहे. मला क्षमा करा, क्षमा करा, क्षमा करा. मी आता एकदम हलका झालेलो आहे, कारण मी भूतकाळाच्या बंधनापासून मुक्त आहे. माझं भविष्य फार सुंदर आहे, कारण माझं वर्तमान सुंदर आहे. मी बिलकुल शांत आणि रिलॅक्स अनुभव करत आहे. मला खूप बरं वाटतंय, खूप बरं वाटतंय. या अवस्थेमध्ये संपूर्ण दिवसभर राहण्याचा मी अनुभव करणार आहे. रोज सकाळी उठल्यावर 15 ते 20 मिनिटे कमीत कमी आणि रात्री झोपण्यापूर्वी 15 ते 20 मिनिटे या अवस्थेमध्ये मी राहणार आहे. आणि दिवसभरामध्ये प्रत्येक तासाला कमीत कमी 1 मिनिट मी स्वतःला आठवण करून देणार आहे की मी शांत स्वरूप आहे. माझा विजय निश्चित आहे. स्वयं परमात्मा माझा रक्षक आहे. मी त्या परमपिता परमात्म्याची संतान आहे. शांत स्वरूप आहे, प्रेम स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. मला खूप बरं वाटतंय, हलकं वाटतंय. हळूहळू जर तुमचे डोळे बंद झाले असतील तर डोळे उघडायचे आहेत. हातापायाची बोट हलवायची आहेत आणि पूर्ववत अवस्थेत यायचं आहे. कम बॅक टू द ओरिजिनल स्टेज आणि अनुभव करायचा मी बिलकुल शांत आहे, स्वस्थ आहे. अशा प्रकारे जर आपण अभ्यास केला तर तुम्ही अनुभव कराल की तुम्हाला बोलायची पण इच्छा होत नाही. कारण ज्या वेळेला आत्मा आपल्या स्वधर्मामध्ये स्थित होते, तो अनुभव इतका दिव्य असतो की त्या अवस्थेमध्ये नकारात्मक भावना येणं असंभव आहे. आणि बिंग डॉक्टर असल्यामुळे आणि या विषयांवर संशोधन केलेलं असल्यामुळे मी सगळ्यांना सांगेन की या ई टी व्हीच्या माध्यमाने तुम्ही याचा अनुभव केला, पण याच्या आणखीन खोलामध्ये जाऊन हे रहस्य जाणून घ्या की कसं आपण स्वतःचे मालिक बनू शकतो, स्वतःच्या शक्ती कशा जागृत करू शकतो. 16 वर्षांमध्ये विविध कॉलेज, शाळा, युनिव्हर्सिटी, ऑफिस मध्ये गेल्यावर मला आता हे कळून आलेलं आहे की मेडिटेशनला पर्याय नाहीये. जर तुम्ही राजयोगाचा अभ्यास केला तर मला पूर्ण आत्मविश्वास आहे, गॅरंटी बरोबर मी सांगू शकतो, तुमची सवयी बदलतील. ज्या निगेटिव्ह सवयी आहेत त्या जातील आणि चांगल्या सवयी आपल्याला लागतील. आणि जसं आपलं आयुष्य बदललं तर आपल्या घरातील लोकांवर त्याचा प्रभाव पडतो, आपल्या ऑफिसमधील लोकांवर त्यांचा प्रभाव पडतो आणि चारही बाजूचं वातावरण एक प्रसन्न व्हायला लागतं आणि ह्या सृष्टीवर, विश्वावर स्वर्ग यायला वेळ नाही लागणार आहे. स्वर्ग म्हणजे ज्याच्यामध्ये सर्व आत्मे निरंतर सकारात्मक व्हायब्रेशन पसरवत आहे. तर चला तर आपण अशा दुनियेकडे चालूया.
खूप सुंदर अनुभव तुम्ही आम्हाला काही 5-10 मिनिटांमध्ये करवला. एक सुंदर यात्रा होती. अगदी तुम्ही जे अचूक म्हटला की बोलायची इच्छा होत नाही, मलाही तुम्हाला त्यावेळेस प्रश्न विचारायचा होता परंतु बोलायची इच्छा झाली नाही, अगदी शब्द फुटतही नव्हते. आणि दर्शक, मला असं वाटतं की नक्की तुम्हीही हा अनुभव केला असणार आहे. तर ह्या मागील 5-6 सत्रांमध्ये जिथे आपण भावनांबद्दल, बुद्धीबद्दल विचार केला, काही महत्वपूर्ण मार्गदर्शन घेतलं, तर आपल्या लक्षात येतं की ह्या ज्या काही नकारात्मक भावना आपल्यामध्ये आहे, ह्यांना आपल्या काढत बसण्यामध्ये कष्ट करण्यापेक्षा ह्या ज्या सकारात्मक ऊर्जा आहेत किंवा या भावना आहेत आपल्यामध्ये, ह्यांना आपण ह्या राजयोगाच्या विधीद्वारे जागृत करून आणि आपल्या जीवनाला सुखद बनवू शकतो. आणि ह्याच्या बाबतीतच तुम्हाला जी काही अधिक माहिती अजून हवी असेल तर तुम्ही नजीकच्या कोणत्याही ब्रह्मकुमारी सेवा केंद्राला भेट देऊ शकता किंवा आमची वेबसाईट www.bkmarathi.com ह्या वेबसाईटलाही तुम्ही भेट देऊ शकता. तर पुढच्या सत्रामध्ये अनेक अजून एखाद्या वेगळ्या विषयाला घेऊन आम्ही तुमच्या समोर उपस्थित होणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.
ईश्वर निर्मित या सुंदर जगात जगण्याचे कसब ज्याला गवसले तो खरा भाग्यवान. या जगात त्यापेक्षा आणखीन श्रेष्ठ प्राप्ती नसावी आणि ही प्राप्ती आपणाला व्हावी हेच आमचे ध्येय. अत्याधुनिक जगाच्या उंबठ्या व श्रेष्ठ संस्कृतीच्या भक्कम पायाची गरज आहे. विश्वास हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. चमत्कार, मंत्रतंत्र अशा मोजमापात ईश्वराला ना तोलता त्याची खरी ओळख असणे आवश्यक आहे. जगण्याची कला म्हणजे काय, स्वतःची खरी ओळख काय हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आमच्या स्थानीय ब्रह्माकुमारी विद्यालयाशी किंवा संपर्क करा या नंबरवर 9422859497. आमचा पत्ता आहे ब्रह्माकुमारी विद्यालय, भानापेठ वार्ड, कस्तुरबा रोड, चंद्रपूर 442402. आणि आमचा ईमेल आहे bkmarathi@gmail.com. जीवनमूल्य व्याख्यान आणि मेडिटेशन गीतांची DVD MP3 उपलब्ध आहे.